देशे विशदे तिरम्ये ज्योतिर्मयं चंद्रकलावतंसं भक्ति प्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये। सौराष्ट्रदेशे विशदे तिरम्ये श्रीशैलशृंगे विबुधातिसंगे तुलाद्रितुंगे मुदा वसन्तं तमर्जुनं मल्लिकपूर्वमेकं नमामि संसार समुद्र सेतुं। श्रीशैलशृंगे विबुधातिसंगे अवंतिकायां विहितावतारं मुक्ति प्रदानाय च सज्जनानां अकाल मृत्योर्परिरक्षणार्थं वंदे महाकाल महासुरेशं। अवंतिकायां विहितावतारम् कावेरिका नर्मदयोर्पवित्रे समागमे सज्जनतारणाय सदैव मांधा त्रिपुरे वसन्तं ओंकारमीशं शिवमेकमीडे। कावेरिका नर्मदयोर्पवित्रे पूर्वोत्तरे प्रज्वलिका निधाने सदा वसन्तं गिरिजासमेतं सुरासुराराधितपादपद्मं श्रीवैद्यनाथं तमहं नमामि। पूर्वोत्तरे प्रज्वलिका निधाने यामे सदंगे नगरे तिरम्ये विभूषितांगं विविधैश्च भोगैः सद्भक्ति मुक्ति प्रदमीशमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये। यामे सदंगे नगरे तिरम्ये महाद्रिपार्श्वे चतटे रमन्तं संपूज्यमानं सततं मुनीन्द्रे सुरासुरैर्यक्षमहोरगाद्ये केदारमीशं शिवमेकमीडे। महाद्रिपार्श्वे चतटे रमन्तं सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरीतीर पवित्रदेशे यत्तर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे। सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं सुताम्रपर्णी काशीयोगे निबद्ध सेतुं विशिखैर संख्ये श्रीरामचंद्रेण समर्पितं तं रामेश्वराख्यं नियतं नमामि सुताम्रपर्णि जलराशि योगे यम दाकिनी शाकिनिका समाजे निशेव्यमानं पिशिताशनैश्च सदैव भीमादिपद प्रसिद्धं तं शंकरं भक्तहितं नमामि यम दाकिनी शाकिनिका समाजे सानंदमानंदवने वसंतं आनंदकंदं हत पापवृंदं वाराणसी नाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये सानंदमानंदवने वसंतं इलापुरे रम्य विशालकेस्मिन् सम्मुल्लसंतं च जगद्वरेण्यं वंदे महोदारतर स्वभावं कृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये इलापुरे रम्य विशालकेस्मिन् ज्योतिर्मयद्वादशलिंगकाना शिवात्मना प्रोक्तमिदं क्रमेण स्तोत्रं पठित्वा मनुजोतिभक्त्या फलं तदालोक्य निजं भजे च ज्योतिर्मयत्वात् दशलिंगकानाम्।